श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 55 श्लोकावरचं विस्तृत निरूपण सुरू आहे। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, तैसे मीपणे हा लोटला, तो आघवे याची मज आला, या यात्रा होय भला कापडी माझा। त्याप्रमाणे तो क्रमयोगी क्रमाक्रमाने मीपणाने म्हणजे परमात्मपणाने, मीपणाने म्हणजे अहंकाराने नाही, परमात्मपणाने पूर्ण भरला असतो आणि म्हणून तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला। या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकारे यात्रेकरू झाला। एवं तो बोले ते स्तवन, तो जे बोलेल ती माझी स्तुतीच होते। तो देखे ते दर्शन, तो जिकडे पाहिल तिकडे त्याला माझेच दर्शन होते, किंवा त्याला ते दर्शन म्हणूनच होते। अद्वया मज गमन, तो चाले त्याची, आणि चालायला गेला तोच त्याची तीर्थयात्रा घडते। अशा प्रकारची त्याची उच्च स्थिती त्याला प्राप्त झाली असते, असा तो क्रमयोगी असतो। एवढेच नव्हे तर तो जे काही करतो, माऊली म्हणतात की तो जे काही करतो तीच माझी पूजा, ज्या गोष्टीची कल्पना करतो तोच माझा जप, आणि तो जशा अवस्थेत असतो तशी अवस्था म्हणजे त्याची समाधी। तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, आणि तो असे तोची कपिध्वजा समाधी माझी, अशी त्याची उच्च अवस्था असते। आणि असा तो क्रमयोगी हळूहळू हळूहळू क्रमाक्रमाने माझ्यापर्यंत येऊन पोचतो। आता यापुढचं निरूपण आजपासून घेऊया, सुरू करूयाचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय। तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाध्युपहिताकारे, भावाभाप रूप स्फुरे दृश्य जे हे, तेहे आगवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माजी वटा, अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे। रज्जू जालिया गोचरू आभासता तो व्याळाकारू, रज्जुची ऐसा निर्धारू होय जेवी। भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही, हे आटूनिया ठाई की जे जैसे। उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते, जाणूनी तया आकाराते नघे पे जेवी। जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात। या तिन्ही अवस्थाच्या द्वाराने स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तीन प्रकारचे शरीर असतात। तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन प्रकारच्या उपाधीने आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे तीन उपहित असतात। या तीन उपहितांच्या अभिमानी जीवांच्या आकाराने आणि भावरूपाने जे जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थेमध्ये असणेपणाने आणि अभावरूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने हे जे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवाला येते। आता हे पूर्ण दृश्य, हे विश्व आपल्याला कसं अनुभवाला येते याची सुद्धा खूप खोल आणि डिटेल अशी एक मोठी ॲनालिसिस आहे। या ज्या आपल्या अवस्था असतात, हे आपले तीन शरीर असतात, आणि त्यानंतर या उपाधी जी प्रकारची असते, विश्व तेजस आणि प्राज्ञ उपहित ज्याला म्हणतात, ही तीन प्रकारचे प्राज्ञ असतात. आणि भावरूप जो अभिमानी जीव ज्या भावरूपाने असतो, तर या सगळ्या गोष्टीमध्ये जे दृश्य आपल्या अनुभवाला येते, हे दृश्य आपल्या भावाप्रमाणे आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला दिसते. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, ते हे सर्वच मी द्रष्टा आहे, अशा या बोधाच्या भरात तो ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो. हे जे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, स्थूल, सूक्ष्म, कारण, शरीर, तीन अवस्था, तीन उपहित आणि भावरूप, तर या भावरूप असू दे नाही तर अभावरूप असू दे, या सर्व गोष्टीमुळे जे काही आपल्याला अनुभवाला येते, ते सर्व अनुभव तो क्रमयोगी एक दृष्टा म्हणून घेत असतो. त्याचा दृष्टा बोध कधीच लोपत नाही. आणि खरं तर या दृष्टा बोधालाच बुद्ध हे नाव आहे, बरं का. गौतम बुद्धाला बुद्ध, बुद्ध पुरुष असं म्हणायचे. कोण म्हणायचे? ओशो रजनीश म्हणायचे. भगवान रजनीश अशा प्रकारच्या क्रमयोगाला बुद्ध पुरुष म्हणायचे. आणि स्वतः गौतम बुद्ध काय म्हणायचे? मित्र पुरुष. ते मित्र पुरुष म्हणायचे आणि ओशो भगवान रजनीश त्या अशा लोकांना बुद्ध पुरुष म्हणायचे. आणि हे क्रमयोगी आहे, कारण हे कायमस्वरूपी दृष्टा बोधामध्ये असतात. रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाचा आकार तो खरा असतो का? तो खरा राहत नाही, पण थोडा वेळ आपल्याला तो खरा वाटतो ना. मग रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो, मग तेव्हा आपल्याला तो साप नाही असे वाटते. अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही. का अलंकार म्हटलं तर सोनंच आहे. हे जसे दागिना आटून पक्के करावे. आता हे आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या दागिन्याला आटवले म्हणजे आपोआप सोनं सापडते. मग एका पाण्याशिवाय लाटेमध्ये दुसरे काहीच नाही हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाही. तर अशा प्रकारे हा जो दृष्टाभाव आहे, जो हेच जाणतो की सर्वत्र माझ्या वाचून इतर कुठं काही नाहीच आहे, मी म्हणजे ते परमात्म्याचं स्वरूप आणि माझ्या वाचून इतरत्र कुठेही काहीही संभवतच नाही. ना तरी स्वप्ना विकारा समस्ता चेवनिया उमाणे घेता तो आपण या परवतान दिसे जैसा तैसे जे काही आथी नाथी येणे हो यज्ञेय स्फूर्ती ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊनी भोगी जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्वू मी अपारू आनंदू मी अचळू मी अच्युतू अनंतू मी अद्वैतू आद्यू मी अव्यक्तू व्यक्तिही मी इष्यमी ईश्वरू अनादी मी अमरू अभयमी आधारू आधेयमी. स्वप्नातील सर्व पदार्थांचे जागे होऊन माप घेतले असता ते स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवाला काही वेगळं येते का? स्वप्नामध्ये तर आपल्याला असं वाटतं की आपणच तिथे आहो. त्याप्रमाणे आहे नाही भाव अभाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञाताच आहे. ते ज्ञेय हे वेगळे नाही आहे, कारण झोपलेला मी झोपल्यानंतर मी स्वप्न पाहत आहे. मग स्वप्नामध्ये जे जे दिसते ते तर मीच आहे ना. माझ्या व्यतिरिक्त मला हजार लोक दिसत असतील स्वप्नामध्ये. मला असं वाटत असेल की मी एका मोठ्या मैदानात आहे, तिथे क्रिकेटचा खेळ सुरू आहे, तिथे 200,000 लोकं बसलेली आहेत किंवा 80,000 लोकं बसलेली आहेत. तर मग ती कोण वेगळी आहेत का? ती सर्व मीच मी आहे. तर भाव आणि अभाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञाताच आहे. हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त अशा प्रकारचा अनुभव नेहमी भोगत असतो. तो नक्की असे जाणतो की मी जन्मरहित आहे, मी वृद्धपण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळणारा आहे, मी अपूर्व आहे, मी अपार आहे, मी आनंद आहे. जाणे अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी. मी न ढळणारा आहे, मी अच्युत आहे, मी अंतरहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या आरंभीचा आहे, आणि असे असून निराकारही मीच आहे आणि साकारही मीच आहे. अशळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू आणि व्यक्तूही मी. त्याचप्रमाणे इष्य मी ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी, नियम्य मी आहे. आणि नियम्य असून नियामक सुद्धा मीच आहे. मी आरंभरहित आहे, मी अमरही आहे, मी भयरहित आहे, आणि मी सर्वांचा आश्रय आहे, आणि त्या सर्वांना आश्रय देणारा आश्रित तोही मीच आहे. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी. नवामी पुराणू, शून्यू मी संपूर्णू, स्थूलू मी अणु, जे काही ते मी. अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी. अशब्दू मी अश्रोत्रू, अरूपू मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्ममी परू. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या द्वय भक्ति जाणूनी निरुते, आणि याही बोधा जाणते, तेही मीची जाणे. मी स्वामी आणि निरंतर असणार आहे, मी स्वतः सिद्ध आणि अखंड आहे, मी सर्व आहे आणि सर्वव्यापी सुद्धा आहे, मी सर्वांच्या पलीकडचाही आहे. मी नवा, मी जुना, मी शून्य, मी संपूर्ण, आणि जे काही मोठे आहे आणि सूक्ष्म आहे ते सर्वच्या सर्व मी आहे. मी क्रियारहित आहे आणि मी एक आहे, अद्वितीय आहे. मी संगरहित आणि शोकरहित आहे. व्याप्य तथा व्यापक हे दोघेही मीच आहे. उत्तम पुरुष मी आहे. मी शब्दरहित, कर्णरहित असा आहे. मी रूपरहित आणि कुळरहित असाही आहे. मी सारखा आहे, मी स्वतंत्र आहे. सर्वाहून पलीकडचे जे ब्रह्म ते सुद्धा मीच आहे. याप्रमाणे मला एकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून यथार्थपणे जो जाणतो आणि याही बोधाला जाणणारा तो सुद्धा मीच आहे, हे सुद्धा तो जाणतो. बरं का? ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणून निरुते, आणि याही बोधा जो जाणते तेही मीची जाणे, अशी अप्रतिम आणि अद्वितीय अशी स्थिती त्या क्रमयोगाची होत असते. पैचैले यानंतरे आपुले एकपणौरे, तेही तोवरी स्फुरे तयाशी चिजैसे.
का प्रकाशतारकू तोची होय प्रकाशकू तया ही अभेदा द्योतकू तोची जैसा तैसा वेध्याचा विलयी केवळ वेदकू रे पाही तेणे जाणवे तया तेही हे ही जो जाणे तया द्वयपणा पुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया ते ईश्वरची मी हे तया बोधासिये मग द्वैता द्वैतातीत मीची आत्मा एको निभ्रांत हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे
जागे झाल्यानंतर स्वप्नातील जे अनेकत्व असते ते सर्व अनेकत्व जाऊन आपण आपले एकपणाने उरतो आणि तेही आपल्याला जसे आपल्या ठिकाणीच काही काळ स्फुरते. अथवा सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा सूर्यच प्रकाशक होतो. सूर्य स्वतःचे प्रकाशन करतो की नाही करत, करत असेल किंवा नाही, सूर्याचा प्रकाश जर आपल्यापर्यंत पोचतो तर सूर्याचा प्रकाश सूर्यापर्यंत असतोच. तर सूर्य स्वतःचा प्रकाशकही आहे आणि इतरांना प्रकाश देणाराही आहे. म्हणजे प्रकाशन करणाराही सूर्यच आणि प्रकाशकही सूर्यच आणि स्वयंप्रकाशही सूर्यच. या प्रकाश, प्रकाशक आणि प्रकाश्य यांच्या अभेदाला दाखविणारा ज्याप्रमाणे एकटा सूर्यच आहे त्याप्रमाणे वेद्याचा, ज्याचा वेद घ्यायचा आहे म्हणजे ज्ञेय वस्तू ब्रह्म समजा थोड्या वेळासाठी, त्याप्रमाणे वेद्याचा लय झाला म्हणजे केवळ वेदक म्हणजे दृष्टा हा जाणणारा उरतो. पहा, तो वेदकही म्हणजे जाणणाराही त्या वेदाकडूनच जाणला जातो. हेही जो जाणतो ते वेद्याच्या निरासा अंती उरलेला जो वेदक असतो तो ज्यावेळी आपण आपल्याला जाणतो त्यावेळेला वेद्य वेदक हे सगळे अभेद आहेत आणि हे सुद्धा तो स्वतः जाणून असतो. फार उच्च स्थिती आहे ही. अर्जुना, त्या आपल्या अद्वैपणाला जाणणारे जे ज्ञान, ते ज्ञान म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे आपण हे जाणतो हेही जोड जाणतो ते ज्ञान म्हणजे ईश्वर आहे आणि तो ईश्वर तोच मी आहे हे त्याच्या पूर्ण अनुभवाला आलेले असते. आणि असा अप्रतिम अनुभव आल्यामुळे तो आपल्या ठिकाणी शांत झालेला असतो. तिथे त्याच्या ठिकाणी शब्दांचाही लोप झालेला असतो. आचार्य रजनीशांची एक गोष्ट आठवते. ते एके ठिकाणी म्हणतात की जो जानते है कि वो जानते हैं मगर कुछ नहीं जानते हैं वो मूर्ख है. क्या म्हणतात? जो जानते हैं कि वो जानते हैं और कुछ नहीं जानते वो मूर्ख है. पर जो जानते हैं पर ये नहीं जानते कि वो जानते हैं उनसे सीखो. ही अशी उच्च अवस्था है. त्या आपल्या अद्वैपणाला जाणणारे जे ज्ञान, ते ज्ञान ईश्वर आहे आणि तो ईश्वर मी आहे हे त्याच्या अनुभवाला पूर्णपणे आलेलं असते. म्हणून त्याला सर्वत्र तो ईश्वर दिसतो. मग द्वैत आणि अद्वैत यांच्या पलीकडला मीच एक आत्मा निःसंशय आहे हे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवामध्ये प्रवेश करते म्हणजे ज्या अनुभवात जाणण्याची उर्मी उरतच नाही अशी जी उच्च स्थिती, त्या स्थितीला भोगायची माऊली आणि ती स्थिती होती अनुभवामृताची. तो अमृताचा अनुभव होता. अमृतानुभव किंवा अनुभवामृत ही जी उच्च स्थिती प्राप्त झाली होती माऊलीला त्या स्थितीचं हे वर्णन आहे. हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना इतक्या लवकर कसं गवसायचं आणि गवसलं तरी कसं अनुभवाला यायचं? कारण ज्या अनुभवात जाणण्याची उर्मीच उरत नाही असं म्हणतात माऊली. जिथे जाणण्याची उर्मीसुद्धा संपलेली आहे, अशी जी उच्च अवस्था आहे ती उच्च अवस्था तो क्रमयोगी हळुवारपणे स्टेप बाय स्टेप प्राप्त करून घेत असतो। आज इथेच थांबूया, पुढचा भाग उद्या घेऊ।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।